बंधू आणि भगिनींनो, आजच्या लोकशाहीतही महाराष्ट्रामध्ये जर सर्वात जास्त नाव जर कुणाचं घेतलं जात असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलं जात. महाराजांवर काय काय नाही लिहिलं गेलं, कथा झाल्या, कादंबऱ्या झाल्या, गाणी झाली, नाटकं झाली, पोवाड झाली, कविता झाल्या, चित्रपट झाले, लावण्या झाल्या, व्याख्यान झाली आणि तमाशे सुद्धा झाले. पण एवढं सर होऊन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा सर्वसामान्य माणसाच्या मनात तयार झालेली नाही. एक चुकीची आणि विकृत प्रतिमा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये तयार करण्यात आलेली आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या परीनं छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा आपल्या समोर मांडत आहोत. आपण त्याचा स्वीकार करावा.
करु पहिला नमन ज्योतिबाला, करु पहिला नमन ज्योतिबाला, करु पहिला नमन ज्योतिबाला, करु पहिला नमन ज्योतिबाला, क्रांती सूर्याला त्यांच्या कार्याला,
त्यांच्या कार्याला, त्यांच्या कार्याला, त्यांच्या कार्याला.
शुभाचा शोधला समाधीला,
शुभाचा शोधला समाधीला, शुभाचा शोधला समाधीला.
शिवभाव पवाडा त्यांनी रचला,
शिवभाव पवाडा त्यांनी रचला, शिवभाव पवाडा.
काय म्हटलंय? कुळवाडी भूषण म्हटलं शिवाजीला,
कुळवाडी भूषण म्हटलं शिवाजीला, कुळवाडी भूषण म्हटलं शिवाजीला.
सुरू केलं हो शिव जयंतीला जी,
सुरू केलं हो शिव जयंतीला जी, सुरू केलं हो शिव जयंतीला जी.
महात्मा फुले शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणतात? शेतकऱ्यांचा राजा पहिला, ऐशो आरामाला नाही भुलला, मावळेगडी सोबतीला शिपाई केले सर्व जातीला, मंदिर मशिदीला करी दान तो घेई आशीर्वाद संतांचा तो. रयतेच सुख त्याच सुख होत, बनवत होता कायदा नवा.
युक्तीने वाचवी जीवाला तो बिना कधी संकटाला तो. शिवाजी राजा कुलभूषण जराही मिळे नाही दूषण, शिवाजी राजा कुलभूषण जराही मिळे नाही दूषण. असे मन ज्योतिबा फुले शब्द ना मिळे जिरहाजी,
असे मन ज्योतिबा फुले शब्द ना मिळे जिरहाजी, असे मन ज्योतिबा फुले शब्द ना मिळे जिरहाजी.